नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारण्याचा प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्यानं थांबला असून तो पूर्ण करण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. तांत्रिक बिघाडामुळे देशभरात आज UPIच्या सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यवधी ग्राहकांची गैरसोय होत आहे. यामुळे अनेक बँकांच्या ॲपच्या कामावर परिणाम झाला आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कळवलं आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शोधमोहीम अद्याप सुरू आहे. हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्याच्या नागरिकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात मुंबईसह ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नंदुरबारमध्ये आज तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि सोलापूरमध्ये उद्या मुसळधार पावसासाठी हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.